अहो महाराज,
काय
या तीन बांबूच्या झोपडीमध्ये 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले.
बर,
मला एक मुलगा झालेला आहे. या ठिकाणी ब्राह्मण नाही तर या मुलग्याचं नाव ठेवता येईल कोण? तर तुमच्या हातून माझ्या मुलग्याचं नाव ठेवा पाहू.
या मुलाचं नाव सत्यवान, सत्यवान असं आपल्याला ठेवायचं आहे.
काही हरकत नाही,
पण मुलगा बरासा मोठा झालेला आहे. पोराला बोलो, मला काही त्याला सांगायचंय.
अरे वा, मुलगी माझी सावित्री, 12 वर्षाचं वय झालं मुलीच. मुलगी माझी 12 वर्षाच्या वयात आली, सावित्रीच लग्न करणार आणि अहिल्यापुराची मालकीन माझी सावित्री होणार. शुभय्यो, जा आणि सावित्रीला हजर करा.
काय किती घेऊन येतो बाई सावित्री?
अरे कोण आहे?
बाबांनी बोलवलं तुम्हाला?
पिताजींनी माझी आठवण केली.
हो
ठीक आहे बाबा, मी आता कॉलेजला गेली होती. ठीक आहे, चल तुझ्या सोबत येत असते मी दरवाजा.
चला लवकर.
ओ नमस्कार पिताजी.
शुभ शुभ आशीर्वाद आहे
बाबा साहेब.
बेटा सावित्री, 12 वर्षात तुझं वय झालं म्हणून तुझं लग्न करावं असा विचार केलेला आहे मी.
काय काय बाबा साहेब, माझं लग्न करावं असा तुमचा विचार झाला? परंतु बा पिताजी, मी लग्न करणार, पण लग्नाविषयी माझं काही पण आहे आणि मी तो पण म्हणजे विच्छावर मांडलेला आहे. ज्या टायमाला मला विच्छावर मिळेल त्याच्या सोबतच मी लग्न करणार, नाही तर जगात जेवढे लोक आहेत बाप आणि भाव समान आहे.
सावित्री,
पिताजी
या 2 दिवसाच्या आत मला लग्नाबद्दल कळवलं तर ठीक, नाहीतर आमच्याच मताने आम्ही तुमचं लग्न लावल्याशिवाय राहणार नाही.
नाही बाबा, या 2 दिवसाच्या आत मी तुम्हाला लग्नाची गोष्ट कळवेल.
ठीक आहे, येत असतो, जातो मी राजसिंहासनावर.
परंतु तुम्ही थांबा पिताजी, नेहमी करताना शाळेत जायचं आणि घरी यायचं, परंतु आपली शहरातली हवा ही दमट असते ही मला मानवलं जात नाही, परंतु अरण्यात हवा असते, शुद्ध हवा असते, त्याने माझी तब्येत एकदम खुश असते. तर माझा विचार असा आहे की आज अरण्यात जाओ आणि अरण्यातली शुद्ध हवा खाऊन परत माघार यावं. आपली परवानगी पाहिजे पिताजी.
शहरात ते दमट हवा मानले जात नाही म्हणून रानात जाऊन रानाची शुद्ध हवा खाओ असा विचार झाला?
हा पिताजी.
शुभाई,
सरकार
मुलगी माझी सावित्री, हिच्या सोबत जा आणि शहराची शुद्ध हवा खाऊन आपण सुद्धा परत या.
म्हणजे अन्न पाणी पाहिलं धकत नाही का?
हे
हवा खाऊन आलेलं बाई.
अरे तसं नाही रे, शहरात गावातून हवाही दमट असते, माणसाची तब्येत बिघडली सहज मनुष्य काय म्हणतो की चला बाहेर रोडावर थोडी हवा खाऊन येऊ म्हणून. हा असा विचार तिचाही झालेला आहे.
म्हणतो
ए चल लवकर, जास्त बोलायचं नाही, माझ्या सोबत चलतो ना.
कोण? मी एकटा.
हा
येणार नाही मी एकटा.
अरे काय येणार नाही एकटा?
बिलकुल येऊ नाही.
का म्हणून?
नाही जमत नाही म्हटलं.
ठीक आहे, तर तू येऊ नको मूर्ख माणसा, मी माझी दासी तिला सोबत घेणार, नंतर अरण्यात सहल फिरण्यासाठी जाणार.
नाही मग मी येतो ना. मग येतो मी.
भलतं छाट.
हो हो, दाशीचं नाव ऐकून लगेच तयारी करतो का रे? काहीतरी मला दाळीत काळ दिसत बेट्या. ठीक आहे दाशी.
बोला.
अगे दासी,
बोलवण्याचं कारण तरी काय?
तुम्ही असं करा.
काय?
शिपाई तुम्ही आणि माझी मुलगी सावित्री राणा जाऊन राणाची शुद्ध हवा खाऊन बेटा तुम्ही परत या.
ए दासी चल माझ्या सोबत, तू चल.
नाही हो बाई, मी काही यावं नाही. हो बाई मी काही यावं नाही. जंगल माही यावं नाही. मी
नाही हो.
नाही हो.
येणं पडे हो तुला.
नाही रे यावं. नाही रे.
तू येत नाही का?
नाही.
नाही येत.
नाही.
ओ बापरे.
ए शिपाई हिला घर राहू द्या, तू चल.
येस ना. मग येस ना. तुम्ही बरोबर.
तुम्हाला बी काय कोणाला शुद्ध जमत नाही मात्र.
बरोबर.
बरं तुम्ही दोन्ही दोन्ही चला.
ठीक आहे, दोघं जामात रानात शुद्ध हवा खाऊन तुम्ही परत या.
चला माझ्या सोबत निघा, मग लवकर जाऊया आपण.
माझा मुलगा सत्यवान बराच मोठा झालेला आहे, त्याला बोलवतो. अरे बाळ सत्यवान.
अहो नमस्कार पिताजी.
बाबा
आशीर्वाद आहे बेटा, आशीर्वाद आहे.
मी झोपलो असताना मला का जागृत केलं बाबा?
बाळ दिवसाची 8 वाजले.
हा
मला भयंकर भूक लागली, मला दिसत नाही जारण्यात, मला काही कंद मुळे घेऊन.
पिताजी आपण काळजी करू नका, हा तुमचा मुलगा सत्यवान जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही. आणि मनाला हे समजायचं नाही पिताजी, जरी तुम्ही आंधळे आहे, जरी तुम्हाला दिसत नाही, परंतु तुमचं उदरपोषण करणं, तुमची चाकरी करणं हे माझं कर्तव्य आहे. जातो मी अरण्यात आणि तुमच्यासाठी कंद मुळे घेऊन येत असतो.
जा बेटा,
आणि ती कुराड माझ्या ताब्यात द्या.
घे हे कुराड, घे, लांब जाऊ नको, जवळ.
ठीक आहे पिताजी, येत असतो मी.
जा, माझा आशीर्वाद आहे तुला.
ठीक आहे
शिपाई आणि दासी, चला लवकर निघा, लवकर आपण जाऊया पुढे. अरे वा, किती सुंदर बगीचा आहे, ह्या बगीचात आपण जाऊया. अरे शिपाई, पाणी, पाणी
काय झालं?
पाणी, लवकर पाणी पाजा, नाही तर माझा प्राण जाईल. पाणी,
तुमच्या लोकांची केव्हा हीच भांगड बाकी. लगेच आता घराच्या बाहेर निघाल्या, पाणी पाणी पाणी, आता जवळपास कुठे पाणी येईल इथं?
लवकर पाणी पाजा, नाही तर माझा प्राण जाईल. दासी, मला पाणी पाजा, पाणी.
जंगल माझा आहे, पाणी ना तपास करी.
काय धरायला वसरे?
बाईले धरणार, तू धरणार.
पाणी, लवकर पाणी पाजा, नाही तर माझा प्राण जाईल. दासी,
लवकर दाजू जाय ना जंगल मा, लवकर रे, पाणी ना तपास कर.
अरे शिपाई, लवकर जा अरण्यात, जा आणि पाणी घेऊन ये. दाशीला माझ्या पाशी थांबू दे.
मी एकटा जाणार नाही.
का म्हणून?
बिलकुल जाणार नाही म्हटलं, जमत नाही माझं.
ठीक आहे, तुला भीती वाटते? हो. एक काम कर, माझ्याकडे तू थांब. ए दासी, तू जा आणि ताबडतोब पाणी घे, नाहीतर माझा प्राण जाईल.
काय हरकत
नाही, पण जातो मग.
तू येस? हो, चल मग दोन्ही दोन्ही जाऊ.
निघा मग, लवकर जा आणि पाणी घेऊन.
अरे थांबा जरा,
लवकर जा. हो, विथुना शिवाय काही जाऊ आणि.
चला लवकर, चला
चालू चालू दाशी चालू.
वा रे वा, चालताना हे अरण्यात आलो. सरपणाची मुळी तोडतो आणि सरपणाची मुळी सुद्धा घेऊन जात असतो पर्णकुटीत. चला
चल ग दाशी, इकडे.
हो माय, हो.
पाणी ना तपास कुठे लागतो तुला माहितीये का?
काही पत्ता नाही पाणी ना. पाणी ना काही पत्ता नाही.
पाणी लवण मा राहस?
लवण मा पाणी राहस.
नाही का? मग
मग काय
खरं माझी पाणी?
तुला विचार काय शे?
थांब थांब थांब. ए, कोण रे बाबा तू?
अरे अरे,
कोण?
अरे
कोण रे तू?
माझा हात का धरला? कोण आहे बाबा? दादा,
काय करतो?
मी वनाचा वनवासी आहे.
वनाचा वनवासी?
हो दादा.
इथे काय करतो तू?
सरपणाची मुळी तोडत आहे.
म्हणजे झाड तोडतो?
हो.
मला ओळखलं का?
कोण आहे?
मी रेंजर आहे. रेंजर?
रेंजर दादा.
रेंजर ना वरना डेंजर आहे म्हणत.
डेंजर दादा, मला तुम्ही बरं वाईट बोलू नका.
बंगला
पाणी
आणलं काय?
हो, अरण्यामध्ये पाणी पाजा. अहो बाई साहेब, अरण्यामध्ये गेलो असताना आम्ही, तरुण मुलगा आहे, तो सरपंच तोडत आहे, परंतु आपला शिपाई आहे, सरपंच तोडू देत नाही.
बाई ग बाई,
मी त्याला म्हणते ऐक रे, मारू नको रे, ऐक रे, मारू नको रे. मला म्हणतो ऐकव ऐकव, त्या ठिकाणी तुम्ही चला पाहू.
तो किती मूर्ख आहे, एकदम सुंदर मुलगा आहे. ठीक आहे, चल माझ्यासोबत चलया.
गव्हर्नमेंट माय बाप म्हणतो झाडे लावा, झाडे लावा, देश वाचवा.
हे शिपाई
ऐकवा, आणि तू झाडं तोडतो नाही?
किती मोठा मनुष्य आहे.
चुकलं,
याची मालकी नाही. आणि मला म्हणतो ऐको, मी काय याची बायको मिको आहे?
झाडे लावा, ऐकवा.
अरे मारू नको रे, मारू नको, मी आपल्या पाया पडतो.
शिपाई
ऐकव,
शिपाई
ऐकव.
मूर्ख कुठला, जीवाला लाज नाही वाटली की मागे कोण आहे म्हणून, मागे पाहत नाही आणि म्हणतो ऐको मी तुझी बायको आहे.
तुम्हाला माहित होतं?
ठीक, माझ्या वडिलांकडे चाल, माझ्या वडिलांना सांगते मी. आणि तुझी एक मधी लेंडर फूस.
हो बाई, तुझी दाढी जातो. बापरे बापरे, मला माहित आहे दाशी कुठे गेले होतो. मायला मला वाटलं म्हणलं दाशीच आहे का म्हटलं.
अरे वा बाई ग, किती सुंदर मुलगा आहे, की ज्या ठिकाणी ती उभी आहे त्या ठिकाणी त्यांचा प्रकाश पडत आहे. आकाशातला तारा आणि चंद्र सारखा त्यांचा चेहरा आहे. असे जरी पती माझ्यावरती, माझ्या पलंगावरती असले, तर माझ्या पलंगाची किती शोभा येणार. वा, लग्न करणार तर यांच्या सोबत. जगात जेवढे लोक आहेत, बाप आणि भाऊ समान आहे. का की वडिलांना मी उत्तर दिला होता, बाबासाहेब मी लग्न करणार, परंतु इच्छावर आहे. ज्या टायमाला मला इच्छावर मिळेल त्यांच्या सोबतच मी लग्न करणार. मला इच्छावर मिळलेलं आहे, परंतु याला काही चाट मारते. अरे हो, नमस्कार नमस्कार
नमस्कार नमस्कार.
तुमसे मिली नजर कि मेरे होश उड़ गए, ऐसा हुआ अशर, ऐसा हुआ अशर, ऐसा हुआ अशर कि मेरे होश उड़ गए.
अहो, या अरण्यात तुम्ही काय करतात?
सरपणाची मुळी तोडत होतो आणि कंद मुळे घेत होतो.
बाई गो बाई,
तितक्यात हा तुमचा शिपाई आला. हा तुमचा कोण आहे?
हा माझा नौकर आहे.
नौकर? तो तर म्हणे मी रेंजरच्या वरचा डेंजर आहे म्हणे.
तो माझा नौकर आहे आणि तुम्हाला सांगत होता की मी रेंजरच्या वरचा डेंजर आहे.
हो
का रे मूर्ख माणसा, तू डेंजर आहे, रेंजर आहेस काय तू?
बरं बाई साहेब, माझी कुराड, माझी कुराड त्याच्या ताब्यात येते. कुराड माझी देऊ
का? कुराड मिळणार नाही.
नाही हो दादा, माझी
देणार नाही.
मी सर, किती सुंदर आहे,
कुराड देऊन टाक.
किती सुंदर आहे मुलगा.
होऊन कुराड मिळणार नाही म्हटलं.
अरे देऊन टाक ना.
देणार नाही मी कुराड.
अरे गरीबसा मुलगा आहे, देऊन टाक बाबा.
देणार नाही.
अरे झाड तोडून तू पोट भरतो, देऊन टाक ना.
झाडे तोडच तो.
परंतु असं ऐकणार नाही. ठीक आहे, हा दाशीचा ऐकून आहे. दाशीला 100 रुपये देते आणि याला सांगते की काहीतरी याला लालूच दाखवून तिकडे लांब घेऊन जा. नंतर मी सत्यवान सोबत काय बोलायचं, माझे प्रेमाचे 2-2 शब्द बोलले. अगं दासी, तू एक काम कर, हे 100 रुपये घे आणि या शिपायाला दूर लांब घेऊन जा.
असं बाई
का नाही?
हे शिपाई चल पाहू.
कुठे जमणार नाही म्हटलं?
जमणार नाही.
जमणार नाही, येत नाही मी. अरे दासी, शिट्टू कोण वाजत? अरे रेल्वे तर इथं, तर रेल्वे तर काही येत बी नाही.
अरे चल लवकर चल पाहू.
हा
चल.
हो बापरे, जमत नाही म्हटलं माझं.
मी तुझ्या संगतीने लग्न करणार. हो
माझ्या बरोबर लग्न करणार.
हो हो
पाय बरं
का नको.
दादा माझी कुराड देऊन टाक.
राय तुम्ही कुराडले
चल पाहू.
आणि देख, एक बी झाड राहू देऊ नको. मग काय?
नाही हो दादा.
बठ्ठन बटा तोडू टाक. मग खुटला साईड आणते. मग काय? चल गदा.
चल
चल चल चल.
अहो सत्यवान.
बरं बाई साहेब, मला का बोलवलं ह्या ठिकाणी?
बरं तुम्ही अरण्यात काय काम करतात?
या अरण्यात मी कंदमुळे घेण्यासाठी येतो, सरपणाची मुळी तोडतो. आंधळे आईवडील त्यांना मी कंदमुळे खाऊ घालतो.
तर ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी उभे आहे तर तुमचं नाव काय आहे बरं?
माझं नाव माझं सत्यवान आहे.
अरे वा, अतिशय सुंदर नाव आहे. नाव तुमचं सत्यवान आहे.
हो.
परंतु मला काही तुम्ही विचारतच नाही की तुमचं नाव काय आहे म्हणून.
अरे हा बरं, तुमचं नाव काय आहे?
मला विचारलं.
हा तुलाच विचारलं.
मला विचारलं ना.
हा हा
आता सांगू.
नाही नाही
आता सांगू.
हा सांगा.
माझं नाव सांगू ना.
हा
माझं नाव सावित्री आहे.
किती छान नाव. तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया, मैंने भी अपना दिल जा तेरे नाम कर दिया. तेरी मोहब्बत ने दिल में मकाम कर दिया, दिल ने मकाम कर दिया.
बैगो सत्यवान.
सावित्री,
तुम्हाला पाहताना माझ्या अंगाला असे बारीक बारीक काटे काय येतात हो?
अरे कशाबद्दल पण आहे?
परंतु तुम्हाला काही माहिती नाही.
नाही.
माझं नाव विचारलं.
हा
बरं, या अरण्यात तुम्ही एवढे तरुण झालेले आहेत, तुमचं लग्न वगैरे झालं नाही?
नाही अजून.
मी तुला नाही विचारलं मूर्ख माणसा.
तुझं काहीच काम नाही या ठिकाणी.
आम्हाला
काय करणार आहे?
कागद असी याला आवाज, याला तुझ्या टोपल्याखाली झाकून ठेवत.
हा मी कोंबडा आहे, टोपल्याखाली जा.
अरे चल.
तर तुमचं लग्न वगैरे झालं नाही?
नाही.
तर मला काही विचारत नाही तुम्ही की सावित्री तुझं लग्न झालं?
अरे हा बरोबर आहे.
शब्द प्रेमात बोला ना गड्या.
बर सावित्री, तुमचं लग्न झालं किंवा नाही?
माझं लग्न अजून झालं नाही. मी कर नकोवारी आहे.
वारे वा. मग एक कोणीतरी श्रीमंत मुलगा पहा आणि त्यांच्या बरोबर तुम्ही लग्न करून टाका.
अहो परंतु तुम्हाला माहिती नाही
काय
मी लांबून बोलायचं.
हा
अहो मी तुमच्या जवळ आहे.
लांबून
आमचा वास येतो का?
लांबून बोला जरा, लांबून बोला.
ठीक आहे लांबून तर लांबून. बरं तुमचं लग्न झालं नाही?
नाही.
तुम्ही कर्ण कुवारी आहे?
हा.
लग्न तर माझंही झालं नाही, मी सुद्धा कुवारी आहे ना.
तुम्ही काय मनात काय विचार केलेला आहे पण?
बस सत्यवान, मी लग्न करणार फक्त तुमच्या सोबत. जगात जेवढे लोक आहेत बाप आणि भाव समान आहे.
असं पण आहे तुमचं
का? नाही.
अरे 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 अरे, परंतु सावित्री मी गरीब मनुष्य आहे, कारण आई वडील दोघ्या डोळ्याने आंधळे आहे. आई वडिलांना दिसत नाही म्हणून 3 वर्षाच्या पर्णकुटीत माझा रहिवास.
चला मी तुमच्या घरी येते आणि तुमच्या आई वडिलांना मी सांगते.
अरे अरे,
मी सत्यवान सोबत लग्न करते म्हणून.
तुम्ही जा तुमच्या आई वडिलांचा विचार घ्या, मी जातो माझ्या आई वडिलांचा विचार घेतो आणि पुढचं आपलं काय आहे ते आपण पाहूया.
बरं सत्यवान.
चला ठीक आहे,
मी जाऊ.
हा तुम्ही जा आता.
मी जाऊ. मी
जाऊ. काही नाही आणि मी येऊ.
ए
ठीक आहे, येते मग चला चला
मुलगा केव्हाचा गेला अजून वापस आला नाही
अहो नमस्कार पिताजी
आशीर्वाद बाळ
बाबा आज मला जरा वेळ लागला बरं का हा बाबा तुम्ही रागवले असतील नाराज झाले असतील हे घ्या कंदमुळे घ्या आणि फराळ करा आपण
चल आपल्या झोपडीत जाऊ आणि दोघही खाऊ आपण
असं ना चला पिताजी
चल
परंतु बाबा एक आठवण आली मला
काय
बऱ्याच दिवसापासून या अरण्यात आपला रहिवास आहे परंतु आपण जातीने कोण आहे आपलं नाव काय गाव काय हे आजपर्यंत तुम्ही मला कळवलं नाही
नको बाळ सत्यवान सगळे काय विचार पण कर्माची कहाणी मला विचारू नको बाळ
का बरं पिताजी
आपण काय भिकारी नाही
आणि मग
मी कोण आहे
कोण आहे
अहिल्यापूर शहराचा राजा मी धूम्रकेतू आहे
काय काय पिताजी
हो बाळ
तुम्ही राजे महाराजे
खोट
बोलू नका बाबा
खोट नाही सत्य आहे
सत्य आहे आणि आमच्या आईचं नाव
राणी फुलावती
वा रे वा परंतु बाबा एक विचारतो मी आपण एक राजधानीत राहणारे राजदरबाराचे मालक असताना आपण ह्या अरण्यात रहिवास आपला का
तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ होता त्या टायमाला
हा
महाराजे चित्रसेन यांना मुलगी झाली
हा
मुलगीचा वाढदिवस होता आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या राजाने माझ्याकडनं वचन घेतलं राज्य इसकून घेतलं
हा
शेवटी आमचे डोळे फोडले
अरे अरे अरे
अरे घराच्या बाहेर काढून दिलं बाळ
काय काय पिताजी तो नीच राजा चित्रसेन महाराज त्याने काही विचार न करताना वचनात फसून आणि राज्य दान मागितलं राज्य तर त्याला दिलं पण शेवटी तो पापी राजा किती गमिणी कावा केला तुमच्या संगतीने त्या पापी राजाने शेवटी तुमचे डोळे सुद्धा फोडले परंतु बाबा आजपर्यंत ही गोष्ट मला माहिती नव्हती आज मला तुम्ही कळवलेलं आहे बाबा बापाचा बदला हा मुलगा जरूर घेत असतो आत्ताच्या आत्ता जातो हा माझ्या हातात कुऱ्हाड द्या बाबा जातो आणि चित्रसेन महाराज त्याचे राय राय तुकडे
काही बाळ सत्यवान जाऊ नकोस जर गेला तुला माझ्या रक्ताची शपथ आहे
काय काय पिताजी हे काय केलं बाबा रक्ताची शपथ टाकली म्हणून माझा पाऊल होत नाही पुढे अशा वेळेला रक्ताची शपथ टाकली नसती तर त्याचे राय राय तुकडे करून आलो असतो पण ठीक आहे पिताजी एक ना एक दिवस तो उगवणार त्याचे मी रक्ताचे पुरवा उगवणार चला
जाते पिताजींकडे आणि पाहते या बाबा नवरा बाबा नवरा बाबा नवरा बाबा
ए हरामखोर बापाला नवरा म्हणतेस काय
हवाना प्रकार
अरे
बरोबर ना
मुली सोबत तू गेला होता ना मी गडबड काय अशी
बरोबर ते हवाचाच प्रकार
सावित्री घाबरू नको बेटा मी तुझं लग्न करून टाकणार आता
माझ्या अंगावरती मार दिला पिताजी मी घाबरून गेली आणि मी आता लग्न करते
लग्न करते
हा
नवरा नवरी ग कशी नाचे नवरा नवरी ग कशी नाचे
हरामखोर लग्नात नुसतं मुलीने हो सांगितलं दामिंडा मारतो काय रे
अरे
हो म्हटलं
अरे अजून लग्न झालं नाही मी फक्त हो सांगितलं
शहरात दानोरा द्या की चांगल्यातला चांगला कोणी हुशार राजकुमार असेल लग्न मंडपात येऊन आमची मुलगी सावित्री हिला आपली पत्नी स्वीकारून ह्या बना
काय हरकत नाही
परंतु बाबासाहेब तसं नाही तुम्हाला माहिती नाही मी आज अरण्यात गेली अरण्यात 3 वर्षाची झोपडी आहे त्या अरण्यात मला एक सुंदर मुलगा मिळाला आणि तो वर पसंत केला मी पिताजी शिपायाला माहिती आहे हे शिपाई जा आणि अरण्यात तुझा पाहुणा आहे ना त्याला घेऊन ये लवकर जा
ओ भाई तुझ्या डोकं फिरलं माझा पाहुणा आहे ना मी कसा त्याला पाहुणा म्हणू शाबास
अरे बाबा तू माझ्या माझ्या वडिलांना काय म्हणतो
काका
माझ्या वडिलांना काका म्हणतो मला कोण म्हणतो
बहीण
काकाची मुलगी तुझी कोण आली
बहीण
आणि बहिणीचा नवरा तुझा कोण आला
साळू
मुलगी वेळगट आहे रानात राहणारा मुलगा बाबा तो पसंत केला मी त्याच्याशी लग्न करणार बेटा तुला स्वप्न पडलं असेल
नाही बाबा मी जागृत आहे शिपायाला माहिती आहे जा लवकर शिपाई आणि घेऊन ये त्याला
अरे पण ठीक आहे जरी अरण्यात राहणारा मुलगा शिपाई जा आणि आमच्या समोर त्याला हजर करा
घेऊन तुम्ही हो अरे बापरे मी त्याने जोडते डायरेक्ट रेंजर ना डेंजर होईल तो बाप आता कसं काय त्यानं मनात सामना होईल अहो म्हटलं झोपडीमध्ये कोणी आहे का
कोण आहे
मी म्हटलं शिपाई
पिताजी आपल्या झोपडीच्या आजूबाजूने कोणाचं कुत्र भुकतोय?
मला कुत्र म्हणणार होते.
अरे शिवाई काय राहतो
तुमच्याकडे? चित्रसिंग महाराज त्यांनी तुम्हाला बोलवलं.
अरे बाळ महाराज चित्रसिंग त्यांनी तुला आणि मला बोलवलंय, तुला काही नोकरी देणार आहे. चल बघू. चल चल.
आनंदाची गोष्ट आहे बाबा, चित्रसेन महाराज त्यांच्या दरबारात नोकरी. हो नमस्कार महाराज.
नमस्कार. नमस्कार.
नमस्कार महाराज.
नमस्कार म्हणणारा तू कोण आहे रे?
मी राजा धूम्रकेतू आहे.
हरामखोर, तुला माहित नाही का कि एका दिवशी या राजासाठी मी तुझे डोळे फोडले आणि शेवटी तुझ्या मुलाला या राजमहाला तू घेऊन आलास काय?
चित्रसेन महाराज. अरे 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 किती नीच आहे की माझ्या वडिलांना राज्यात बोलून घेतलं आणि तोंडात थाप मारली. ह्या राज्यात एक मिनिट देखील नको थांबायला, लवकरात लवकर निघाला पाहिजे.
थांबा सत्यवान.
सावित्री
हे मी काय पाहत असते सत्यवान? तुम्ही मला सोडून आणि अरण्यात जाताय. मी तुमच्या सोबत येणार, माझ्या वडिलांचं ऐकणार नाही. येत आहे सत्यवान मी तुमच्या सोबत.
थांब चांडाळीन, माझ्या पाठीमागे येऊ नको. जात असतो मी.
थांब सावित्री.
पिताजी
मी तुला जाऊ देणार नाही.
नाही बाबा मी तुमचं ऐकणार नाही. जिकडे सत्यवान गेला तिकडे मी जाणार.
सत्यवाना सोबत तू जाणार
का? नाही
मग मी तुला अशी जाऊ देणार नाही. तुझा ड्रेस सोना चांदी उतरून खाली ठेव. निष्णाकने छोटासा कपडा कमरेला लावून गावाच्या शहराच्या बाहेर जा. जा जा.
नाही पिताजी सोना बिस्तारी सोडू नका बाबा.
नारायण नारायण नारायण.
कोण आपण?
नारद स्वामी. ब्रह्मयोगी सदा सुखी ब्रह्मदेवाच्या मुखातून आमचा जन्म झालेला आहे. तेथील कोणी देवाची सभा स्थानावरून आज इमानदारचा नामी वरून पाहत आहे. राजा चित्रसेन स्वतःच्या मुलाला जन्म देऊन आणि नग्न करत आहे. काय चुकलं या बाळाच?
प्रभू एक भिकारी सत्यवान सत्यवानाशी लग्न करण्याची तयारी झाली. मी राजा आहे, माझी जगात बदनामी होणार प्रभू. म्हणून हिला दोन शब्द सांगा की त्या भिकाऱ्याशी बेटा तू लग्न करू नकोस म्हणा.
अरे वा बेटा. सावित्री
बाबा
ज्या तुझ्या पिताचं म्हणणं आहे कि त्या गरीबा झोपड्या आणि मोरच्या सोबत तू लग्न करू नको. हाताने दगड आपल्या पायावर पाडून घेऊ नको आणि संसाराचं वाटोळं करून घेऊ नको. मी म्हणत असतो बेटा की त्याच्याशी लग्न तू करू नको.
जरी ती मोळकी आहे परंतु ज्या ठिकाणी सत्यवान त्या ठिकाणीची सावित्री राहणार. मी सतीपतीवर्ता आहे. सतीपतीवर्ता तिची देवावरती सत्ता. बाबा मी माझ्या जन्म देता पिताजींचा अपमान केला. तुम्ही जरी मला कितीही शिकवलं तर तुम्ही देव आहोत. मी तुमचा सुद्धा अपमान करणार परंतु लग्न सत्यवान सोबतच करणार.
भाड्याला पैसे मागतात का? देवाना कुठे भाडं लागतं का? जा पण जा हराम खोर, या बापाचा अपमान केला म्हणून जा बाहेर जा.
बाबा या अरण्यात सत्यवान कुठे असेल? सत्यवाना करताना मी एक मिनिट देखील राहू शकत नाही. सत्यवान सत्यवान.
सावित्री वा रे वा. सावित्री तू का आली धावा करत?
सत्यवान मी लग्न करणार फक्त तुमच्या सोबत.
आता मला कळून चुकलेलं आहे. ज्याप्रमाणे तुझ्या वडिलांची बुद्धी आहे त्याप्रमाणे तुझी नाही, म्हणून मी तुझ्या बरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. परंतु सावित्री लक्षात ठेव, माझ्या आई वडिलांना सांगायचं नाही की मी सत्यवानाबरोबर लग्न केलं म्हणून, नाहीतर रागवतील माझ्या आई वडील.
नाही.
बाळ कोणाशी बोलतोस तू?
पिताजी.
अहो नमस्कार मामाजी.
ए तुला नाही सांगितलं ना बोलायचं? मी
बोलू द्या ना गड्या.
मामाजी म्हणणारी पोरगी कोण?
मी तुमची सुनबाई आहे.
अरे
हो बाबा ना विलाज आहे. आता तुमची सून माझी पत्नी आहे.
कोण आहे?
चित्रसेन महाराज त्यांची मुलगी नामे सावित्री असे म्हणतात.
अरे तो राजा दृष्ट आहे, त्यानेच आमचे डोळे फोडले, राष्ट्र घेतलं आणि त्याच्याच मुलगीशी तू लग्न करतो हे कदापि शक्य नाही.
नाही नाही तसं होणार नाही. सत्यवानात माझा प्राण आहे.
असं
ज्या ठिकाणी सत्यवान यांचा घामाचा थेंब पडेल त्या ठिकाणी सावित्री सत्यवाना करता रक्त बलिदान.
धन्य हो बेटा धन्य हो.
बरं पिताजी आम्ही अरण्यात जात असतो.
माझा आशीर्वाद.
नेहमी सर्पणाची मुळे एक येत होती, आता दोन येणार. चल सावित्री माझ्या सोबत.
चला
चला लवकरात लवकर.
अरे वा
चालताना अरण्यात आलो. हे वृक्ष आहे, या झाडावरती मी चढतो आणि सरपण खाली पडल्यानंतर त्या सरपणाची मुळी बांधतो.
चला तुम्ही वरती घे.
अरे झाडावरती चढलो असताना विषारी सर्प माझ्याकडे येत आहे. झाडाच्या खाली उतरू कसा? सावित्री, सावित्री, सावित्री,
सत्यवान,
सर्पाने मला डवच केलेले आहे. सावित्री, मी तुला सोडून जात आहे. सावित्री, माझ्या आई वडिलांकडे लक्ष असू दे. सावित्री, सावित्री,
सत्यवान. हरि हरि देवा परमेश्वरा.
हरि होम, हरि होम, हरि होम. ऐका मी कोण? मला एम राज असे म्हणत असता मला या ठिकाणी धर्मराजाने पाठवलं. एका दिवसाची गोष्ट, ज्या थाई सभेमध्ये भरसभेमध्ये या मुलीने अपमान केला नारद स्वामीचा, नारद स्वामीने सांगितल्याप्रमाणे मुली या मुलासोबत तू लग्न करणारे औषध फक्त एक वर्षाचे, एक वर्ष झाल्यानंतर तू मरण पावणार, म्हणून मी त्या ठिकाणी जातो आणि त्याचा प्राण घेऊन येत असतो.
बोला सत्यवान, माझ्यासोबत एक शब्द बोला.
हरी होम, हरी होम.
भाई या अरण्यात आपण हरी होम करणारे कोण आहोत बाबा?
हेमराज.
हेमराजा?
हो.
परंतु तुमचा आवाज माझ्या कानावरती येत आहे, तुमचं दर्शन मला दिसत नाही.
तुमचा माझा आवाज कानावर जात असतो, मी कोणाला दिसत नाही. मी ह्या ठाई कशा करता आलो? सत्यवानाचा प्राण बलि घेण्याकरता आलो नाही, मला धर्मराजाने पाठवलेलं आहे.
बाबा मी सुद्धा सत्यवानाची सावित्री आहे, तुमचं दर्शन मला दाखवा.
हरी हो, हे माझं दर्शन घेऊ नको.
ठीक आहे, आपण पहिल्यांदा यमराजांना नमस्कार करायला पाहिजे. नमस्कार यमराजा.
अखंड सौभाग्यवती भव.
अरे वा, अखंड सौभाग्यवती भव. आणि माझे पती तर मेलेले आहेत आणि बाबांनी मला असा आशीर्वाद दिला. परंतु ठीक आहे, आपण काहीतरी बाबांना बोलायला पाहिजे. यमराजा, आपण कशासाठी आलेले?
या सत्यवानाचा प्राण घेण्याकरता आलेले. तर मला टाइम नाही तेवढा.
घेऊन जा बाबा प्राण.
एक दोन
थांबा.
काय म्हणून?
यमराजा प्राण तुम्ही घेऊन जा, परंतु मी सुद्धा सावित्री आहे. मी सतीपतीवर्ता आहे, सतीपतीवर्ता तिची देवावरती सत्ता, माझी सुद्धा तुमच्यावरती सत्ता आहे. प्राण तुम्ही सत्यवानाचा घेऊन जा, परंतु पहिल्यांदा मला वचन देऊन जा.
ठीक आहे, हे घे वचन.
मला वचन दिलं तुम्ही, वचन गेलं त्या ठिकाणी प्राण गेला. का नको? वचन दिलं तुम्ही मला, परंतु तुमच्याकडनं मला तीन वर पाहिजे बाबा.
काय तीन वर पाहिजे? बोल लवकर फटक्यात.
पहिला वर माझा, माझे सासू सासरे यांचं राज्य गेलं आहे तर ते राज्य परत पाहिजे.
राज्य दिलं तथा असतो.
दुसरा वर आहे माझा, दुसरा वर माझे सासू सासरे आंधळे आहे तर त्यांना डोळे आला पाहिजे.
त्यांना पण डोळे दिले तथा असतो. ज्याचा प्राण घेतो आणि वरती जात असतो आकाशात.
थांबा, मला तुम्ही वचन दिलं आहे, सत्यवान तर या ठिकाणी मेला, परंतु मला बोलण्यासाठी तुमच्याकडनं मला मुलगा नाही तर तुमच्याकडनं एक मुलाचं वरदान मला पाहिजे.
एक मुलाचं वरदान दिलं तथा असतो.
बाबा तुम्ही मला एक मुलाचं वरदान दिलं, परंतु तो मुलगा जन्मास आल्यानंतर 16 वर्षाचा होणार. वयात आल्यानंतर मला विचारणार की आई माझे वडील या ठिकाणी तुम्ही दिसतात, परंतु माझे वडील मला दिसत नाही. मग काय, त्या ठिकाणी तुम्ही मला, माझे पती मला दिसणार नाही, मग का मी तुमचं नाव सांगणार?
स्वामी एवढा कळंक लावत असे का? आम्ही देवा ठिकाणी बसणारे देवराज आहे. काय पाहिजे तुला खरी?
मग बाबा मला तुमच्याकडनं सत्यवान जिवंत पाहिजे. मी सुद्धा पतीवर्ता आहे बाबा.
वारे वा, सती पतीवर्ता तिची देवावरती सत्ता. ह्या मनी प्रमाणे मी तुझा पती तुला जिवंत वापर देत आहे. हरी हो, हरी हो.
राम सत्यवान,
राम राम
सावित्री,
सत्यवान
सावित्री,
सत्यवान
सावित्री. मला कोणी जिवंत केलं?
मला श्रीहरीचा चंद जळला, मला श्रीहरीचा सोळा पाहिला पंढरीचा, सोळा पाहिला पंढरीचा, सोळा पाहिला पंढरीचा,
सोळा पाहिला पंढरीचा,
सोळा पाहिला
पंढरीचा.
युवराज पाटील
पंढरीचा,
शेगावकर प्रभाकर, कोड दलंगारे कर,
काशीरा तिकडे अरणीकर, मगनराव वैसाने थमानेकर, शिवा भाऊ रामराज के कोर्ट लंगानेकर,
चंद्रभागेत करुणिष्णान
सुखलाल भाऊ बोराडीकर, शिवा भाऊ सांगवीकर बघाला संगीत दिलेलं आहे, सुभाष पगारे दुसखेडेकर, मधुकर आयरे घागर मुंदानेकर, आमचे दगा भाऊ महेश गोरणेकर, मास्टर ईश्वर मळे माईसकर, वक्त सादर केला युवराज पाटील शेगावकर।